श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 57वी ओवी सुरू आहे। काल निरूपण घेताना ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील काही ओव्या आणि भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील तो महत्त्वाचा श्लोक, न जायते व्रियते या कदाचिन यम भूत्वा भविता वान भूयः अजो नित्या शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। त्या आत्म्याची अनित्यता, आत्म्याचं शाश्वतपण, आत्म्याचं पुराणोक्तपण, आत्म्याचं नित्यत्व हे सगळं जाणून घेण्यासाठी त्या काही ओव्यांचा सुद्धा वापर केला आहे। अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा, असा तो आत्मा, पण त्या आत्म्यापर्यंत पोचायचं कसं? माऊली चांगदेवांना सांगत आहे, खूप वयाचा तू आहेस, खूप सिद्धी प्राप्त केल्यात, खूप काही तू मिळवलं, पण आत्मस्वरूपाची भेट तुझी काही झाली नाही। तुझी का एकदा आत्मस्वरूपाची भेट झाली असती तर तू या भानगडीतच पडला नसता। 1400 वर्ष जगणे, परत येणे, शिष्य गोळा करणे, परत वाघाला घेणे, सिंहाला घेणे, हत्याला घेणे, सापाला घेणे, या सगळ्या भानगडीत तू पडला नसता चांगदेवा। हा तर अनित्य आणि मूळ स्वरूपातला आहे, म्हणून स्वस्वरूपात जाणे, स्वस्वरूपात लीन होणे हे जास्त महत्त्वाचं आहे। या ओवीचा पुढचं विश्लेषण आज आपण घेणार आहोत। सुरू करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना 65 ओव्यांचं पत्र लिहिलं आणि या 65 ओव्यांमधून आत्म्याचेच स्वरूप सांगितले। देह, मन, बुद्धी, अहंकार, शरीर यांची होणारी भेट हे चिरंतन भेट नाही आहे। हे कोणाशी आपण भेटलो, हँडशेक केला, हॅलो म्हटलं किंवा राम राम म्हटलं आणि नमस्कार म्हटला की आपण आपल्या कामात, तो त्याच्या कामात, परत दुसरा कोणी भेटेल त्याच्याशी हॅलो हाय होईल, परत कोणी होईल भेटला त्याच्याशी राम राम होईल, शेवटी पूर्ण दिवसाचा सगळा व्यवहार करून रात्री घरी। तर या सर्व ज्या गाठी भेटी झाल्यात, लग्नात गेलो सोयऱ्याधाऱ्यांची भेट घेतली परत घरी, तर या सर्व भेटी चिरंतन नाही आहेत। कारण चिरंतन भेटीमध्ये एकमेकापासून वेगळे होणेच नाही आहे। म्हणून आत्म्याची आत्म्याशी झालेली भेट, आत्माच आत्म्याला जेव्हा भेटतो ती भेट अद्वय स्थितीमधली भेट असते। अद्वय, तिथे दोन नसतात आणि त्या भेटीत दोन नाहीत, म्हणून एकच एक अद्वितीय असा असतो। आणि असे ते अद्वितीय स्वरूप, आत्मस्वरूप असल्यामुळे ही भेट अखंड होत आहे। या नित्य, शाश्वत, परिपूर्ण अशा भेटीत असणारा आनंद आत्म्यासारखाच नित्य, शाश्वत, अखंड आणि परिपूर्ण असतो। चांगदेवा त्या आपल्या आत्मस्वरूपातील आनंदाचा तू भोग घे, एन्जॉय कर। जगातील विषय आनंदाने आतापर्यंत तुला या नित्य आणि शाश्वत आनंदाकडे पाहू दिले नाही, कारण तू विषय आनंदामध्येच मस्त होता। माझे हजारो शिष्य, माझे प्राणी, माझ्या सिद्धी, या सगळ्यामध्ये तू मस्त होतास। तुला त्या नित्य शाश्वत आनंदाकडे तुला पाहूच दिलं नाही। 1400 वर्ष जगूनही तू तो आत्मा आनंद कधी घेऊच शकला नाहीस, हे दुर्भाग्य आहे। आणि तसंही असं म्हणतात की ते 100 वर्षाचे झाले, त्यांना माहीत असायचं की आता मृत्यू येणार आहे, तेव्हा ते अंतराळात आपले प्राण घेऊन जायचे. शरीर तशा तसं तिथे ठेवलेलं असायचं. तर तिथे समजा मरण्याची मृत्यूची वेळ आली तर त्यावेळी तिथे आपला आत्मा, आपले प्राण, आपला जीव हा अंतराळात असल्यामुळे तिथे काहीच नसायचं. आणि त्यांना ती कला हस्तगत होती, ती सिद्धी होती, ते परत त्या शरीरात येऊ शकत होते. आउट ऑफ दी बॉडी मेडिटेशन करणारे लोक अजूनही आहेत, ते करू शकतात, करतात. खूप लोक आउट ऑफ दी बॉडी मेडिटेशन करतात. हिमालय समर्पण योगाचे प्रवर्तक सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी हे सुद्धा, त्यांनासुद्धा ही सिद्धी आहे. ते सुद्धा आउट ऑफ दी बॉडी एक्सपिरियन्स करतात. आचार्य रजनीशांनी सुद्धा एकदा लिहिलं आहे की त्यांनी सुद्धा हा एक्सपिरियन्स केलेला आहे. आणि खूप लोक आहेत ज्यांना हा अनुभव घेता येतो. समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर नुसतं समाधी अवस्थेमध्ये जाऊन नाही, तर तिथून आउट ऑफ दी बॉडी जाऊन अंतराळामध्ये जाऊन ते परत त्या शरीरामध्ये येऊ शकतात. ही सिद्धी असते आणि या सिद्धीचा वापर करून 1400 वर्ष जगले होते चांगदेव. आणि 1400 वर्ष जगूनही चांगदेवा तू तो आत्मानंद घेऊ शकला नाही, हे दुर्भाग्य आहे. तर आता तू सावध हो. हा जो बाह्य फापट पसारा आहे ना, त्याला तू सोड. नश्वर विषयभोगांचा त्याग करून हा आत्मस्वरूपाचा शाश्वत आनंद सदा सर्वदा उपभोगत राहा. आणि अशानेच जीवनाचे सार्थक होईल. तुझ्या अंतर्यामी सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्व प्रकाशक असा जो आत्माराम आहे ना, तोच परमात्मा आहे. त्याचेच तू दर्शन घे, त्याच्याच संगतीत राहा. आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ रामदास स्वामी लिहितात, मी संसाराहुनी सुटलो पैल पार पावलो, मीच सकळे विस्तारलो सर्वांभूती. या संसारातून मी सुटलो आणि पैल तीर, त्या परमार्थाचे पैल तीर मला प्राप्त झाले. म्हणजे निवृत्तीचा जो तट आहे, त्या निवृत्तीच्या तटावर मी पोचलो. मीच सकळे विस्तारलो सर्वाभूती, म्हणून मला आत्मदर्शन झाले. आणि सर्वांच्या ठाई मी आत्म्याला पाहू लागलो तेव्हा मला कळलं की मी स्वतःच एवढा मोठा विस्तार होऊन राहिलो आहे. डिफिकल्ट अशी जी जन्ममरणाची फेरी आहे ना, दुरतिक्रम अशा जन्ममरणाच्या या संस्कृतीपासून, या संसारापासून मी आता कायमचा मुक्त झालो. आता मला परत जन्म घेणे नाही. चिंतेच्या या दुस्तर महासागराला ओलांडून पार करून आता मी सुखी झालो. कारण सर्व चराचरामध्ये स्वरूपतः मीच व्यापून असल्याचा विलक्षण अनुभव सद्गुरूच्या कृपेने मला आला आहे. पुढे आणखी सांगता समर्थ, बहुता जन्मांच्या शेवटी जाली स्वरूपेसी भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. बहुता जन्मांच्या शेवटी जाली स्वरूपेसी भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. अनेक जन्म घेत 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 आता शेवटी या जन्मामध्ये ते आत्मस्वरूप मला गुरुकृपेने प्राप्त झाले. तत् त्वम असी या सद्गुरुवचनावर अंतकरणपूर्वक श्रद्धा भाव हे ठेवल्याने शिष्याला सच्चिदानंद परब्रह्मपदाची प्राप्ती होऊ शकली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की अनेक कल्पेपर्यंत, जन्म नाही, अनेक कल्पेपर्यंत माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे व्रत केले तेव्हा परमात्म्याने माझ्यावर कृपा केली, तेव्हा मी ज्ञानेश्वर होऊ शकलो. सत्य बोलण्याचे पुण्यकर्म, खोटं बोलूच नाही, खोटं बोलायचंच नाही. आणि त्यामुळे हे मला घडू शकलं. कालच एका वयोवृद्ध जवळच्या माणसाला भेटायची संधी आली. जवळजवळ 8-9 महिन्यानंतर त्यांची माझी गाठ पडली. काल त्यांनाच विशेष रूपाने भेटायला तिथे गेलो होतो. ते आता स्मृतीभ्रमाच्या स्थितीत आहेत. बऱ्याच गोष्टी ते विसरतात, तरी ते ओळखतात, नावानिशी ओळखतात. पाहिल्यानंतर लगेच ताबडतोब त्यांनी मला सांगायची गरज पडली नाही मी कोण आहे, त्यांनी मला ओळखलं. आणि नेहमी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बस बोलतो, भेटतो, ते काही काही बोलतात, आपल्या 2-4 गोष्टी बोलतात, आणि नेहमी शेवटी उठताना एकच गोष्ट, त्यांना माहिती आहे मी कोण आहे, कुठे राहतो, काय आहे, हे सगळं माहिती आहे, पण तरीसुद्धा उठताना एक जाणीव करून देतात, बेटा चोरी मत करना और झूठ मत बोलना. आता ज्या वयात मी आहे त्या वयात कोणीच असं कोणाला बोलू शकत नाही, ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, 90 त्यांचं वय आहे. पण जेव्हा जेव्हा मीच नव्हे, माझ्यासारखं इतरही त्यांना कोणी भेटतात आणि खूप आध्यात्मिक व्यक्ती आहे, तर ते नेहमी हेच सांगतात, बेटा चोरी मत करना, झूठ मत बोलना. आणि खरोखर खूप जवळचं स्वरूप परमात्म्याचं कुठलं असेल तर सत्य, खरेपणा, हे परमात्म्याचं आपल्या अत्यंत जवळचं स्वरूप आहे, आपण त्याला ओळखत नाही. आणि कायमस्वरूपी नको त्या ठिकाणी खोटं बोलत राहतो. पूर्वेकडे जायचं असेल, एखाद्याने विचारलं की कुठे चालला, तर पश्चिमेकडे सांगतो. कमीत कमी गप बसावं तेवढंही आपल्याकडून होत नाही. म्हणून हा खोटेपणा टाळणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक जन्म घेत आता शेवटी या जन्मामध्ये ते आत्मस्वरूप गुरुकृपेने प्राप्त झालं. माऊलींचा विषय चाललेला होता की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक कल्पेपर्यंत माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे व्रत केले. व्रत म्हणजे संकल्प केला. काही गोष्टी आपसूक घडून येतात, पण काही गोष्टींसाठी आपल्याला संकल्प करावा लागतो. आपणही शिकू शकतो ना. सकाळ झाल्यानंतर परमात्म्याचा धन्यवाद करायचा आणि त्या दिवशी संकल्प करायचा की देवा मला एवढी शक्ती दे की आज दिवसभर मी कोणाशीच एक शब्दसुद्धा खोटं बोलणार नाही, असा संकल्प करावा. हळूहळू संकल्प एक्सटेंड करावा. देवा मला एवढी शक्ती दे की आज दिवसभर मी कोणाचीही निंदा चुकली करणार नाही. असं करत 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 परिष्कृत होत जातो. आणि जेव्हा आपण परिष्कृत होतो, आपलं चित्त सुदृढ होतं, आत्म्याला स्ट्रेंथ येते आणि आपल्या आत्म्याचा आपल्या शरीरावर पगडा आणखीन जमत जातो. आणि म्हणून शरीर हे पूर्णपणे आत्म्याच्या नियंत्रणाखाली येते. शिष्याला सच्चिदानंद परब्रह्मपदाची प्राप्ती अशा पद्धतीने होऊ शकते. सद्गुरू त्यांच्या स्वतःच्या आचरणातून हळूहळू शिष्यांमध्ये हे परिवर्तन घडवून आणतात. तुकाराम महाराज आपला स्वतःचा अनुभव एका अभंगातून सांगतात. तो सुद्धा असा प्रसिद्ध अभंग आहे. प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग, उतरले चांग रसायन, ज्ञानाग्नी हुताशी कळशिले ओजा, आत्मसिद्ध काजा लागूनिया, ब्रह्मी ब्रह्मरस शीघ्र झाला पाक, घेतला रुचिक प्रतीती सुखे, स्वानुभवे अंगी झाला समरस, साधुनी निज ध्यास ग्रासो ग्रासी, आरोग्यता तुका पावलाष्टांगी, मिरविला रंगी निजात्म रंगे, निरविला रंगी निजात्म रंगे। प्रवृत्ती निवृत्तीची आठवणी हा भाग, प्रवृत्ती निवृत्ती आठवून तयार केलेले उत्तम रसायन ज्ञान अग्नीच्या तव्यावर चांगले कडसून घेतले, उतरिले चांग रसायन, त्यामुळेच आत्मसिद्धीचा मला लाभ झाला। ब्रह्मांडामध्ये ब्रह्मरसाचा लवकरच पाक बनून सुखाने त्याची रुची घेऊन स्वानुभवाने तो अंगामध्ये समरस झाला। स्वानुभवे अंगी झाला समरस, साधनी निज ध्यास ग्रासोग्रासी, साधनेत प्रत्येक घासाला त्याचाच निज ध्यास घेत राहिलो। आरोग्यता तुका पावला अष्टांगी, मिरविला रंगी निजात्म रंगी, आणि त्यामुळे माझ्या शरीरामध्ये आठही अंगामध्ये अष्टांगामध्ये आरोग्य लाभून मी निज आत्मरंगाने रंगून मिरवू लागलो। मन हे राम रंगी रंगिले, आत्मरंगी रंगिले, अशी ही श्याम रंगात बुडण्याची कहाणी आहे। सूरदासांचं फार सुंदर पद असते, ज्यो ज्यो डूबे श्याम रंग त्यो त्यो उज्ज्वल होई, उधव मन न भय दिस दस बीस। उद्धवाला गोपींनी प्रत्युत्तर दिलं होतं, उद्धवाच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं की प्रेमाची भाषा तुला कशी रे कळणार, हा रंग श्याम रंग असा रंग आहे, एरवी जर काळा रंग आपल्याला लागला तर तोंड काळं होते ना। पण गोपिका म्हणतात की ज्यो ज्यो डूबे श्याम रंग त्यो त्यो उज्ज्वल होई, उद्धवा त्या श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये आम्ही जेवढं 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 जितकं बुडतो तितकं तितकं आम्ही शुभ्र श्वेतवर्ण होतो, आहे ना कमाल। म्हणून माझ्या शरीरामध्ये आरोग्य लाभून मी निजात्म रंगाने रंगून मिरवू लागलो। संत महात्म्यांचे हे अनुभव अमृत घेऊन आपणही अमृतमय होऊया। ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना आत्मस्वरूपाच्या भेटीमधून हेच अनुभवाचे अमृत पाजण्याचा प्रयत्न करीत आहे। ज्ञानेश्वरीमध्ये नवव्या अध्यायामध्ये हा प्रसंग आलाय, तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीच्या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीच्या वाटे लाग, नववा अध्याय याला राजविद्या राजगुह्य योग म्हणतात। नामदेवांच्या साहित्यावरून असं कळतं की ज्यावेळी माऊली ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीमध्ये प्रवेश करत होते त्याआधी त्यांनी नववा अध्याय, आपणच लिहिलेला नववा अध्याय पूर्ण एकदा ऐकला, पूर्ण व्यवस्थित त्या अध्यायाचा अभ्यास केला आणि नंतर ते समाधीत शिरले होते, तो हा राजविद्या राजगुह्य योगाचा हा अध्याय ज्यांनी ज्यांनी या ग्रुपवर ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे त्यांना त्याची प्रचिती आहे, त्याचा अनुभव आलेला आहे, किती गहन आणि किती खोल असा तो अध्याय आहे। खरोखर ते गुह्य ज्ञान आहे, राजविद्या राजगुह्य खरोखर ते गुह्य आहेत आणि ते गुह्य ती तिजोरी माऊलीने ओपन करून दाखवलेली आहे नवव्या अध्यायामध्ये। तरी झडझडोनी वहिला निग, पहिले तू सगळं काही सोडून ये भक्तीच्या वाटे लाग, त्या भक्तीच्या मार्गाला लाग। आणि भक्ती कशी? ते अभेद भक्ती, अव्यभिचारी भक्ती, अनन्य भक्ती। नुसतं हे टाळं वाजवून केलेली भक्ती नाही, नुसतं अक्षत कुंकुम टाकून फुलं वाहून केलेली भक्ती नाही, तर ती अभेद भक्ती। अभेद, तुझ्या माझ्यात काही भेदच नाही। जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा। निश्चित शब्द वापरला म्हणजे निश्चित, कारण तिथे गॅरंटी आहे। गॅरंटीने सांगतो की हाच भक्ती योग आहे। काय? जे जे भेटे भूत ते जाणीजे भगवंत, जो जो कोणी भेटतो तो अधिभूत सजीव, जो जो अधिभूत भेटेल, जे जे भेटे भूत, तो प्राणी असू दे, पक्षी असू दे, मानव असू दे, मायक्रो ऑर्गॅनिझम असू दे, जे जे कोणी भेटेल त्या त्या ठिकाणी मीच आहे, भगवंतच आहे अशी जाणीव असू दे। तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीच्या वाटे लाग, जिया पाविसी अव्यंग निजधाम माझे। आणि जर का तू भक्तीच्या वाटेला लागला तर अव्यंग असे निजधाम, अव्यंग म्हणजे ज्याच्यात कसलाच व्यंग नाही आहे, त्याच्यात कुठलाच अपूर्णपणा नाही आहे, कसलीच कमतरता नाही आहे, सर्वांगाने सर्व बाजूनी सर्व पद्धतीने तो पूर्णच आहे, परिपूर्ण परिपूर्ण परमात्मा असा अव्यंग तो जर प्राप्त करायचा असेल तर त्या अभेद भक्तीचा मार्ग आहे। त्या अव्यभिचारी, व्यभिचार काय? व्यभिचार म्हणजे भेद, व्यभिचार म्हणजे ते शब्द चुकीचा समजू नका, व्यभिचार म्हणजे काही बलात्कार वगैरे नाही, भेद, भेद शब्दाला व्यभिचार म्हणतात। आणि अव्यभिचार म्हणजे अभेद, जिथे कसलाच भेद नाही, जिथे दोन नाहीच, जिथे सर्व एकच आहे, अनन्य भक्ती। अनन्य म्हणजे हे परमात्म्या तुझ्याशिवाय कोणीच नाही, हे परमात्म्या तुझ्याशिवाय कोणीच नाही, मला तुझ्या पायाचाच पूर्ण भरोसा आहे, अशी ती परमात्म्याची अनन्य भक्ती, अव्यभिचारी भक्ती। अरे चांगदेवा, तू भगवंताशी अभिन्न आहे, अलग वेगळा कशाला होतोस, तो तूच आहे, तत् त्वम असी हे नेहमी लक्षात ठेव। चांगदेवांना माऊली या ओळीतून हेच सुचवत आहे। तैसी केलिया गोठी तया उघडीजे दृष्टी, आपणी आपण भेटी आपणा माझी। चांगदेवा, आतापर्यंत ज्या ओव्यांमधून या पत्रामधून तुला जो मजकूर कळवला, ज्या गोष्टी केल्या, त्या गोष्टीने आपली तू दृष्टी उघडून घे आणि आपणच आपली आपल्यामध्ये भेट करून घे। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।